விட்டேன். मृत्युंजय मनुष्याचं जीवन हे मृत्यू आणि जन्म ह्यामध्ये एक झोपाळा आहे. जन्म आणि मृत्यू हे येणारच. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आणि जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहे. जसे हे सृष्टीचक्र फिरत असते त्याचप्रमाणे जन्म आणि मरण्याचं चक्रही मनुष्याचं फिरत असतं. मनुष्याने ज्यावेळेला इथे ह्या सृष्टीवरती जन्म घेतला त्यावेळेला त्याला परत जाण्याचं रिटर्न तिकीट परमेश्वराने दिलेलं आहे. एक ना एक दिवस आपल्याला पुन्हा जायचं आहे. याची आठवण आपल्याला मृत्यू करून देत असतो. मृत्यू हा नेहमी आपल्याला शुभ कर्म श्रेष्ठ कर्माची जाणीव करून देत असतो की हे मानवा तुला एक ना एक दिवस ह्या जगातून जायचं आहे. तुला आपलं मी म्हणणारं माझं म्हणणारं हे जग सोडायचं आहे आणि पुन्हा नवीन जगामध्ये जन्म घ्यायचा आहे. हे चक्र दिवस आणि रात्र सदैव हे चक्र फिरतच असते आणि मनुष्य आत्मा ह्या चक्रामध्ये फिरत असतो. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला जायचं आहे. हे जर लक्षात ठेवलं की मला एक ना एक दिवस जायचं आहे हे लक्षात आलं तर आपल्या हातून कुठलंही पापकर्म होणार नाही. कुठल्याही प्रकारचे वाईट कर्म आपल्या हातून घडणार नाही. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की हे मानवा तू ह्या जगामध्ये कशातही मोह ठेवू नको. मोह हा मनुष्याला महान बनू देत नाही. म्हणून म्हटलं जातं अर्जुनाने जेव्हा अर्जुनाला श्री कृष्णाने ज्या वेळेला उपदेश केला त्यावेळेला प्रथम सांगितलं की हे अर्जुना नष्ट मोहा स्मृती लब्धा. तू आपल्या मनातला मोह नाश कर आणि जीवन श्रेष्ठ बनविण्यासाठी स्मृती लब्धा बन. श्रेष्ठ स्मृतींमध्ये तू रममान राहा. परमेश्वराच्या स्मृतीमध्ये मनन कर म्हणजे तुझ्या जीवनामध्ये तुला मृत्यूचं भय कधी नसणार. म्हणून जीवनामध्ये वास्तवमध्ये मृत्यूने जे लोकांना दुःख होते आपण बघतो. कधी कधी मृत्यू झाल्यानंतर कुणाचा घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर इतके काही लोक दुःखी होतात इतके काही रडतात आणि त्यांचा होश हवाश उडून जातो. आणि कधी तर बघतो काही काही नातेवाईकांचा त्यांचाही हार्ट फेल होतो किंवा हार्ट अटॅक त्यांना येतो. आणि हे सर्व होत असताना आपल्याला परमेश्वर जाणीव करून देतो की हा मनुष्यामधला मोह त्याला दुःखी करत असतो. वास्तवमध्ये मृत्यू हा अटल आहे. आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला आठवण करून देतोय की मला जायचं आहे. मग आपण प्रत्येक मानवाने आपल्या मनाची तयारी केली पाहिजे की मलाही जायचं आहे. ह्या जगामध्ये एक ना एक दिवस जायचं आहे. एकदा एक मोठे ऋषी होते. त्या ऋषींचा मुलगा नचिकेत होता. नचिकेत हा लहानपणापासून खूप बुद्धिवान होता. देवावर त्याची अगाध श्रद्धा होती. नचिकेत नेहमी सत्यतेने वागणारा होता. आणि त्या काळी त्याचे जे वडील होते ते दानधर्म खूप करत, आणि दानधर्म करत असताना राजा त्याचे जे वडील होते ऋषी की तर ते ऋषी जे जे काही दान करायचे ते काय गायींना दान करायचे. पूर्वीच्या काळी सगळ्यात मोठं दान म्हणजे गाय गऊ दान मानलं जात. आणि गायींचं दान करण्यामध्ये त्यांच्याकडे हजारो गायी होत्या. आणि त्या गायींचं ते दान करत, पण कुठल्या गायींचं दान करत, ज्या गायी वृद्ध झालेल्या होत्या, ज्या गायी दूध देत नव्हत्या, ज्या गायी रोगिष्ठ होत्या, अशा गायींना ते दान करत असत. त्यावेळेला नचिकेतला खूप वाईट वाटे आणि ते वडिलांना विचारे की पिता तुम्ही मला कुणाला दान देणार. तेव्हा वडिलांना राग येतो आणि वडिलांना ते वडील रागामध्ये नचिकेतला म्हणतात की तुला तर मी यमाला दान देणार. तर हे ऐकल्याबरोबर की माझे वडील मला यमाला दान देणार आहेत, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये वैराग्य येतो आणि तो यमाला भेटायला निघतो. नचिकेत चालतो 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 चालत जातो, खूप लांब जातो, यमाच्या दारापर्यंत पोचतो. बघतो तर काय, यमदेवता बाहेर गेलेली असते. यमराजा 3 दिवसासाठी बाहेर गेलेला असतो. त्यावेळेला नचिकेत त्यांच्या दारामध्ये 3 दिवस 3 रात्र तिथे उभा होतो. तेव्हा यमदेवता त्याला आल्यानंतर प्रसन्न होते त्याच्यावर आणि त्याला सांगते की तुला जे काही वर पाहिजे असेल तो वर माग. तेव्हा नचिकेत त्यांना सांगतो की हे यमराजा, मला मृत्यूचं रहस्य समजवून सांग. तेव्हा यमराज त्याला मृत्यूचं रहस्य हे सांगतात की आत्मा अमर आहे, आत्माचा विनाश कधीही होत नाही, आत्मा अजर अमर अविनाशी आहे, आत्मा परमेश्वराची संतान आहे, ईश्वराची त्याच्यावर छत्रछाया आहे, आत्मा ज्योतिबिंदू स्वरूप आहे. हे आत्म्याचं ज्ञान नचिकेतला मिळते. तर वास्तव मध्ये बघितलं तर खरोखर आता पुरुषोत्तम संगम युगामध्ये परमेश्वर शिव भगवंत येऊन आपल्याला आत्म्याचं ज्ञान देत आहे. अर्थात आपल्याला मृत्युंजय बनविण्यासाठी परमात्मा ज्ञान देत आहे. ह्या ज्ञानाने आपण आपल्या मृत्यूवर विजय प्राप्त करू शकतो. मृत्यूवर विजय प्राप्त करणे याचा अर्थ असा आहे, मृत्यू तर समया अनुसार येणारच. आज जर आपल्याला ह्या जन्माची आयुष्य 70 वर्ष दिले आहे परमेश्वराने, तर ते 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मृत्यू हा येईलच. परंतु त्या मृत्यूने आपण दुःखी न होता, कष्टी न होता, आपण प्रेमाने आनंदाने मृत्यूचं स्वीकार केला पाहिजे. मृत्यूला सामोरे गेलं पाहिजे. अर्थात मृत्यूवरती विजय प्राप्त करणे होय. ज्या वेळेला आपण आपल्या मनामध्ये निश्चय करतो की वास्तव मध्ये मला शरीर तर बदलायचेच आहेत, एक ना एक दिवस मला वेगवेगळ्या शरीरांमध्ये प्रवेश करायचा आहे. या शरीरातून दुसऱ्या शरीरात, या घरातून दुसऱ्या घरामध्ये मला जायचं आहे. तर मृत्यू हा एक झोपाळा आहे जो आपल्याला जन्म मरणामध्ये घेऊन जात असतो आणि तो मध्ये थोडा वेळ थांबतो. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी गुणवान बनण्यासाठी, मृत्यूवरती विजय प्राप्त करण्यासाठी जर आपला कुणामध्येही मोह नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, कुणावरतीही आपल्याला राग येत नाही, तर खरोखरच आपण मृत्यूवर विजय प्राप्त करणे सारखंच आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की हे माझ्या मुलांनो, तुम्ही मृत्यूवर विजय प्राप्त करा. येणारी दुनिया, ज्या सतयुगाचं आपण आगमन करत आहोत, त्या सतयुगामध्ये प्रत्येक मनुष्य मृत्यूवर विजय प्राप्त केलेला असणार. म्हणून त्या दुनियेला मृत्युंजय किंवा जीवनमुक्त दुनिया असं म्हटलं जातं. सतयुगी दुनियेला मृत्यूवर विजय प्राप्त करणारी ती दुनिया, ज्याला जीवनमुक्ती धाम असं म्हटलं जातं. तर हे जीवनमुक्ती धाम जे आहे, ज्याला परमधाम पण म्हणतात, जे परमधाम मध्ये आपण आत्मा असतो, परमधाम मधून आपली आत्मा सतयुगी दुनियामध्ये येते आणि त्या सतयुगी दुनियामध्ये मृत्यू हा शब्द नाही. त्या दुनियेमध्ये फक्त आपण वस्त्र बदली करणे आहे. शरीररूपी वस्त्र आपल्याला बदली करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे. आणि शरीररूपी वस्त्र बदली करण्यासाठी मृत्यू देवता येते. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की आपण न घाबरता आपल्या कार्य व्यवहाराला कमी कमी करत गेलं पाहिजे. आपण ह्या जगामध्ये इतकं न्यारं आणि प्यारं राहिलं पाहिजे की आपण हे समजलं पाहिजे की आज जरी मला मृत्यू आला तरी मी रेडी राहिलं पाहिजे. आपण जर म्हटलो की आपण सर्व तयारी करू आणि तयारी करून मग कधी मृत्यू आला तर ठीक आहे, पण मनुष्य कधी तयारी करून बसतच नाही. त्याला नेहमी वाटत असतं की अजून मी 4 दिवस राहावा, अजून मी 4 दिवस राहावा. त्याचा इच्छा कधी पूर्ण होत नाही आणि म्हणून अचानक मृत्यू देवता आगमन करते. एका गावामध्ये एक आजी होती, म्हातारी. तिला मृत्यू देवता घ्यायला येतो. त्यावेळेला ती त्या यमराजाला म्हणते, अरे यमराजा, तू मला घ्यायला आलात, काही पत्र जरी पाठवायचं असतं म्हणजे मी तयारी करून बसली असते. त्यावेळेला तो यमराज तिला म्हणतो की माताजी, मी तुम्हाला 5 पत्र पाठवली तरी सुद्धा तुम्ही काही तयारी केली नाही आणि म्हणून मी आज घ्यायला आलो. तेव्हा आजी विचारते, बाबा कोणते पाच पत्र पाठवले तुम्हाला? ती सांगते की पहिलं पत्र म्हणजे तुमचे केस पिकायला लागले तर तुम्ही आता जायची तयारी करा. दुसरं पत्र म्हणजे तुम्हाचे दात पडलेत, ही दुसरे पत्रे आहे. तिसरं पत्र म्हणजे डोळ्याने कमी दिसायला लागलं, हे तिसरं पत्र. आणि चौथं पत्र म्हणजे कानाने कमी ऐकायला आलं, हे चौथं पत्र. व पाचवं पत्र म्हणजे तुमचं हातामध्ये तुमच्या काठी आली, हे पाचवं पत्र. असे मी पाच पत्र तुम्हाला पाठवले तरी सुद्धा तुम्ही काही तयारी नाही केली, आणि म्हणून मी आज घ्यायला आलो. आणि आता ह्या कलियुगामध्ये तर यमराज पत्रही पाठवत नाही, कारण की आपण त्यांच्या पत्रांना रिफ्यूज करतो. त्या आपल्याला पहिलं पत्र आलं की सफेद केस झाले हे कळताच, हे बघताच आपण त्याला काळे केस करायला सुरुवात करतो. आपल्या डोळ्यांनी कमी दिसायला लागलं की आपण लेन्स टाकतो, चष्मा लावतो. त्यानंतर आपल्याला कमी ऐकायला यायला लागलं तर मनुष्य लगेच मशीन बसवतो. त्यानंतर दात पडले तर नवीन बत्तीसी बसवतो. हातात काठी येऊ नये म्हणून वेगवेगळे टॉनिक खातो. असे आपण पत्रांना रिफ्यूज करतो, म्हणून यमराज आता कुणालाही पत्र न पाठवताही घेऊन जातो, अर्थात अचानक मृत्यू येतो. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही सदैव जीवनामध्ये मृत्यूला सामोरं जा, आणि त्यासाठी जन्मभर ही स्मृती ठेवली पाहिजे की मी एक आत्मा आहे, मी आत्मा या शरीरापासून भिन्न आहे, मी आत्मा शांत स्वरूप आहे, मी आत्मा आनंद स्वरूप आहे, मी आत्मा प्रेम स्वरूप आहे, मी आत्मा ईश्वराची संतान आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कधीही चिंता होणार नाही.
Oh, पुत्र आम्ही शिव बाबांचे, सुपुत्र आम्ही शिव बाबांचे। स्वागत करूया नव वर्षाचे, स्वागत करूया नव वर्षाचे।
साढ़े पांच से सहा ब्रह्मा कुमारी की प्रस्तुति जीवन मूल्य आने रविवारी भरपूर मनोरंजन दिव्य सांस्कृतिक गीत आने नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन प्रस्तुति ब्रह्मा कुमारी।